ऐसे ही लड़ाई तो हमसे हमारी ही होती है जब आता है मंडे। ऑफिस जाए कि ना जाए, बंक मारे या फिर चले जाए काम पर।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मंडे ब्लूज। मंडे याच्या बद्दल बोलता बोलता माझेच मंडे ब्लूज निघून गेलेत, कारण की सगळेच्या सगळे तुम्ही इतके छान रिस्पॉन्ड करतायत ना, अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे ना। सोमवारी कुणालाही कामावर जाऊच वाटत नाही, शाळा असो कॉलेज असो किंवा मग ऑफिस असो, कुणालाही तिकडे जाऊन काम करण्याची इच्छा होतच नाहीये। शनिवार रविवार घालवल्यानंतर कुणाला वाटेल यार की आयुष्यात सोमवार यावा म्हणून। पण तुम्हाला हाच प्रश्न मी विचारला होता की नेमकं तुमचं काय मत आहे, हा जो सोमवार आहे तो कामाचा शत्रू आहे का?
हा सचिन बोलतो मॅडम, की थोडं वाटतंय मॅडम तसं, की कारण 2 दिवस सुट्ट्या झालेल्या असतात आणि एकदमच ना मंडेला जायचंय म्हणल्यावर थोडं फिलिंग येते की बाबा काय बोरिंग आहे जायचं, आता तेच म्हणतो ते आपल्या खुर्चीवर बसायचं आणि कामं करायची।
करेक्ट आहे। मंडे ब्लूज घालवायला तुमच्याकडे काय ऑप्शन आहे, काय करता तुम्ही?
मी ऑप्शन म्हणलं काय कामं जास्त करून ठेवतो बस, म्हणजे झट 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 टाइम निघून जाते। आपापले जे काही प्लॅनफुल कामं केले आहेत की बाबा 6 पर्यंत तिथे, 6 नंतर हे काम करायचे, 7 नंतर रेड एफएम समोर बसायचे असं ठरवून मग
बरं वाटतं की यार आपल्याला हे टार्गेट दिले ते वेळेत पूर्ण झालं म्हणजे झालं, लगेच निघायला मोकळं। करेक्ट, थँक्यू सो मच। हे एक चांगला ऑप्शन आहे ना, म्हणजे आपलं जे काही काम आहे दिवसभरातलं ते पटकन संपवलं म्हणजे मग आपण सोमवारी सुद्धा ऑफिसमध्ये टाइमपास करायला मोकळे असतो। म्हणजे कसं आहे ना, खूप जास्त काम आहे असं वाटतही नाही जर का ते पटकन संपवून टाकलं तर। बरं, त्याचबरोबर सचिन जे आहेत ना, त्यांनी छानपैकी इकडे रेड एफएमच्या सगळ्या आरजेससाठी छान चॉकलेट्स पाठवले, ते इतके सगळे चॉकलेट्स पाठवले होते सचिननी, त्यासाठी खूप खूप थँक्यू। मस्त अभिनीतनी ना त्याचा फोटोसुद्धा अपलोड केला इंस्टाग्रामवरती, तुम्ही चेक करू शकता, मी सुद्धा तो फोटो टाकणार आहे। आम्ही सगळ्यांनी मिळून चॉकलेट्स एन्जॉय केलेत, सो थँक्यू फॉर दॅट एज वेल। आणि आता थोड्या वेळानंतर येणार आहे तुमच्यासाठी मिस्ट्री स्टोरीचं उत्तर, त्यासाठी तयार रहा इथेच सुपर हिट्स 93.5 रेड एफएमवर, बजाते रहो।